हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी स्मिता. नॉलेज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत. नॉलेज कट्टा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वेगवेगळ्या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि सखोल माहिती घेऊन येत असते. यामध्ये वेगवेगळे इको फ्रेंडली टॉपिक्स असतात, काही नाविन्यपूर्ण टॉपिक्स असतात, व्यक्तिपरिचय असतात, काही वेगवेगळे प्रोजेक्ट्सवर बोलत असते मी. आणि ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना मी काही व्हिडिओ क्लिप्स आणि इमेजेसचा वापर करते, अर्थात ते सर्व इंटरनेटवरूनच घेतलेलं असतं आणि त्यामुळे याचं सर्व क्रेडिट्स हे त्या त्या वेबसाईट्सना आणि त्या त्या आर्टिस्टना संपूर्णपणे जातं. तर माझं फेसबुक पेज पण आहे नॉलेज कट्टा या नावाने, तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता. माझ्या इन्स्टा हँडलची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तसंच हे जे सगळे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघता आहेत त्यापेक्षा काही अजून वेगवेगळे टॉपिक आहेत पूर्वी केलेले, तर त्याचं तुम्हाला पॉडकास्ट ऐकायला मिळेल स्पॉटीफायवर. तर त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तेव्हा जरूर ऐका. स्पॉटीफायवर तुम्ही जाऊन अनेक पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकाल. तर आता वळूयात आपण आपल्या आजच्या टॉपिककडे. उन्हाचा दाह वाढला की आपल्याला सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा होते, कारण ती आपल्या शरीराची तशी डिमांड असते. आपल्याला भरपूर पाणी, भरपूर थंडावा देणारी आणि आरोग्यवर्धक शीतपेय, रसदार फळं, ताक, मठ्ठा, दही याचं सेवन उन्हाळ्यामध्ये जरूर आपण केलं पाहिजे. आणि याच दिवसात आपल्याकडे सब्जाचं सेवन, हे वेगवेगळे सरबत, कोशिंबीर, फालुदा यामधून आवर्जून केलं जातं, कारण सब्जा शरीरातली उष्णता कमी करतं, शरीरातला दाह कमी करतं आणि जळजळ ॲसिडिटी कमी करतं. आणि म्हणूनच उन्हाळा आणि सब्जा हे एक समीकरण आहे. आयुर्वेदामध्ये सब्जाचे खूप सारे फायदे सांगितलेले आहेत, अनेक उल्लेख आढळतात की त्याच्या वेगवेगळ्या औषधांमध्ये त्याचा वापर केला जातो. तर सब्जा म्हणजे काय आहे? तर तुळशीच्या बिया पण याला म्हटलं जातं, पण ही तुळस वेगळी अशी वैशिष्ट्यपूर्ण तुळस आहे. स्वीट बेसिल म्हणतात त्याला, ओसिमम बेसिलिकम. आणि त्याच्या या बिया असतात त्या काळ्या रंगाच्या असतात आणि टणक असतात. सब्जाचं सेवन कसं करतात? तर त्याच्या ज्या बिया असतात त्या स्वच्छ धुवून गाळणीने गाळून 10-15 किंवा 20 मिनिटांपर्यंत त्या पाण्यामध्ये भिजवाव्यात आणि मग त्या छान अशा फुलून येतात आणि मग त्या खाण्यासाठी तयार असतात. त्या थंड दुधासोबत किंवा लिंबू पाण्यासोबत किंवा वेगवेगळे जे सरबत असतात, फालुदा, फ्रूट सॅलड, कस्टर्ड, खस, वाळा, हे जी सरबत आपण घेतो, रोज सरबत वगैरे, या सगळ्यांमध्ये एक चमचाभर बी टाकून, सब्जाचं बी टाकून जर आपण खाल्लं तर त्याचे आपल्याला खूप सारे फायदे मिळतात. सब्जामध्ये कोणती पोषक तत्वं असतात? तर भरपूर प्रमाणात सब्जामध्ये प्रोटीन असतं, आयर्न असतं, फायबर असतं, भरपूर मॅग्नेशियम, झिंकचं प्रमाण याच्यामध्ये असतं आणि त्यामुळे सब्जाच्या सेवनाचे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात. याला मल्टीव्हिटॅमिनचा स्रोत पण म्हटलं जातं. सब्जाच्या सेवनाचे फायदे कोणते ते आता आपण बघूया. तर सब्जाच्या बियांमध्ये भरपूर फायबर असतं आणि ग्लायकेमिक इंडेक्स पण याचा खूप कमी असतो सब्जाच्या बीचा, त्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि म्हणून डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत लाभदायक आहे. शिवाय ब्लड प्रेशर पण हे नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतं जर त्याचं नियमित सेवन केलं तर. ब्लड प्रेशरवर पण हे काम करतं. सब्जाच्या बियांमुळे ब्लोटिंग किंवा जे पोटगच्च आपल्याला होतं, म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटणं आणि गॅसेस असतील किंवा कॉन्स्टिपेशन असेल तर यावर खूप चांगला परिणाम सब्जाच्या बियांनी होतो. कोणताही त्रास न होता सामान्य पद्धतीने आपलं पोट साफ राहतं. सब्जामुळे ॲसिडिटी, हार्टबर्न यापासून आपल्याला नक्की आराम मिळतो. शरीरामध्ये SCLचा जे प्रभाव वाढलेला असतो, जे ॲसिडिक वाटतं आपल्याला त्याच्यामुळे जळजळ वाढते आणि तोच प्रभाव सब्जा नष्ट करतो, कारण सब्जा पाण्यामध्ये भिजवल्यामुळे भरपूर पाणी त्या बिया शोषून घेतात आणि पोटात ते जेव्हा आपण ते घेतो तेव्हा पोटात थंडावा निर्माण होतो या सब्जाच्या बियांमुळे आणि त्यामुळे जळजळ आणि हार्टबर्न जे होतं ते कमी होते. सब्जा हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक बनू शकतं, कारण खूप जण हेल्थ कॉन्शियस असतात त्यामुळे सकाळी उठल्या खूप जण आवळा ज्यूस, त्याच्यानंतर गाजर, पालक, वेगवेगळे ज्यूस घेतात डिटॉक्स ड्रिंक म्हणून आणि मग कोरफडीचा ज्यूस घेतला जातो, तर असे बरेच ज्यूस घेतात. तर त्याच्यासोबत जर तुम्ही सब्जाच्या बिया खाल्ल्या किंवा सब्जाच्या बियाचं पाणी पिलं तर ते एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक ठरू शकतं. सबजा स्किन आणि केसांसाठी म्हणजे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत हेल्दी समजलं जातं. जर तुमचं नियमित सेवन असेल सबज्याचं तर कोलेजन शरीरातलं वाढतं, त्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे शरीरातल्या ज्या कोशिकांसाठी ते खूप गरजेचं आहे कोलेजन, आणि ते फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपली स्किन ग्लो होते, सतेज दिसते. नारळ तेलामध्ये जर सबज्याचं बी वाटलं आणि त्याचा जर आपण फेस पॅक चेहऱ्याला लावला तर आपला चेहरा, आपली स्किन नितळ होते, चांगली दिसते. हे असे त्याचे फायदे आहेत. शिवाय प्रोटीन आणि आयनचं प्रमाण खूप असल्यामुळे अर्थात हेअर ग्रोथसाठी पण हे खूप चांगलं आहे. अँटीऑक्सिडंट भरपूर असतात याच्यामध्ये, मायक्रोन्युट्रियंट्स असतात त्यामुळे स्किन आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. वेट लॉससाठी पण सबजा फायदेशीर आहे. तर सबज्यामध्ये खूप फायबर असतं, पाण्यामध्ये हे आकाराने दुप्पट होतात आणि फुलून येतात. त्यामुळे जेव्हा आपण सबज्याचं बी सेवन करतो तेव्हा ते डायजेस्टिव्ह एन्झाईम असतात त्याचे, म्हणजे पाचक रस जो काही तयार होतो, त्यामुळे आपली भूक शमते, म्हणजे भूक भागली जाते थोडक्यात आणि वारंवार खाण्याची इच्छा होत नाही, पोट भरलेलं राहतं, खूप वेळपर्यंत भूक लागत नाही आणि त्यामुळे आपण सतत असरबसर काही खात नाही किंवा सतत खाण्याची इच्छा पण होत नाही. एका जेवणाचा म्हणजे दोन जेवणांमधलं अंतरही बऱ्यापैकी राहतं, त्यामुळे आपण हेल्दी काहीतरी खाल्ल्याचं आपल्याला समाधान मिळतं. शिवाय याच्यामध्ये लिनोलेनिक ॲसिड असतं की जे ज्याचं नियमित सेवन जर झालं सबज्याचं तर ते लिनोलेनिक ॲसिड आपल्या शरीरामध्ये जातं आणि याचं कार्य काय आहे तर त्यांनी फॅट्स कमी होतात. यामुळे वेट लॉससाठी सबज्याचं बी हे चांगला परिणाम देतं. सबज्यामुळे मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स जे असतात, म्हणजे पाळीच्या वेळेस पोटात क्रॅम्प येतात, वेदना होतात, ते यांनी खूप कव्हर होतं, कमी होतं यांनी. आणि जी आपली सायकल आहे ती नियमित येते, त्यामुळे महिलांसाठी पण सबजा आरोग्यवर्धक आहे. फक्त याचं प्रमाण असं आहे की ते व्यवस्थित तुम्ही त्याचं प्रमाण ठेवा. या बिया कशा पद्धतीने खाल्ल्या जातात तर 2 चमचे बिया जास्तीत जास्त, यापेक्षा जास्त खाल्लं नाही पाहिजे. 2 चमचे बिया कोमट पाण्यात 15 ते 20 मिनिटांपर्यंत भिजवायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित भिजल्या जातात आणि मग त्या आपल्या खाण्यातून, म्हणजे सूप असेल, सॅलड असेल, ग्रीन टी सोबत आपण त्या खाल्ल्या पाहिजेत, म्हणजे वेट लॉससाठी ह्या उत्तम काम करतील. सबजा सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिडचं प्रमाण हे खूप असतं आणि यामुळे आपलं मेटाबॉलिझम चांगलं राहतं, चयापचय आपलं चांगलं राहतं आणि थायरॉईडच्या ज्या ग्लँड आहे त्याच्यासाठी त्याचं काम हे सुरळीत ठेवतं. एवढे सगळे आपल्याला याच्यापासून बेनिफिट्स मिळतात, भरपूर फायदे मिळतात. आता याचे दुष्परिणाम काय आहेत ते आपण बघूयात. खूपसं नुकसान फारसं काही यांनी होत नाही आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतील, म्हणजे दुष्परिणाम जे आहेत हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे आहेत. तुम्ही जर त्याचं प्रमाण खालीवर केलं तरच तुम्हाला त्याचा तोटा होतो, नाही तर फारसं हे नुकसानदायी शरीरासाठी नाही आहे. म्हणजे सबज्याचं बी तुम्ही अतिरिक्त घेतलं, 2-3 चमचे खूपच वगैरे असं जर घेतलं तर मग तुम्हाला डायरियासारखी लक्षणं, कोणाला उलटी होईल, कोणाला अपचन होईल, डायरिया वगैरे असं ते अशी लक्षणं दिसू शकतात. आता घ्यायचं कोणी नाही आहे तर फक्त म्हणजे ती लक्षणं आहेत पण घ्यायचं कोणी नाही, म्हणजे ज्यांनी खायचंच नाही आहे त्याच्यामध्ये आहेत प्रेग्नंट वुमन, म्हणजे गर्भवती महिलांनी घ्यायचं नाही आणि अत्यंत लहान मुलं. एकतर लहान मुलांना ते खूप गिळगिळ असतं, गिळलं जाणं, ठसका लागणं वगैरे असं होऊ शकतं, पोट फुगणं वगैरे, म्हणून लहान मुलांसाठी हे नाही खाल्लेलं जास्ती चांगलं. आणि गर्भवती महिलांमध्ये कसं होतं की त्यांना हार्मोनल ते अपडाऊन्स, म्हणजे हार्मोनल लेवल चेंज होते सबज्याच्या बियांमुळे, तर हार्मोनल इम्बॅलन्स होऊ नये म्हणून गर्भवती महिलांनी हे टाळलं पाहिजे. एस्ट्रोजनची लेवल कमी होते सबज्याच्या सेवनाने, त्यामुळे मग ज्या स्तनपान करणाऱ्या महिला असतील किंवा प्रेग्नंट वुमन असतील त्यांनी हे नाही सेवन करायचं सबज्याचं बी. दुसरी गोष्ट, ज्यांची सर्जरी ठरली असेल, म्हणजे तुमचं ऑपरेशन असेल सर्जरीच्या आधी आणि सर्जरीच्या नंतर, म्हणजे ऑपरेटिव्ह पेशंट असेल तर सबज्याचं बी खाल्लं नाही पाहिजे, कारण ब्लड क्लॉटिंग स्लो प्रमाणात होतं की जे ऑपरेशनच्या ज्या जखमा असतात त्याच्यासाठी ते चांगलं नाही, किंवा ऑपरेटिव्ह केसमध्ये सबज्याचं बी खाणं टाळलं पाहिजे. बाकी याचे खूप सारे चांगले परिणाम आहेत. आयुर्वेदामध्ये याचं महत्त्व आहे, शरीराचा दाह कमी करतं, उष्णता कमी करतं. याशिवाय याचे अनेक सारे चांगले परिणाम आपण बघितले आहेत. अँटीऑक्सिडंट आहे स्किनसाठी, हेअरसाठी, आणि भरपूर त्याच्यामध्ये स्त्रोत आहे, मल्टीव्हिटॅमिनचा स्त्रोत आहे. त्यामुळे सबज्याचं सेवन हे आवर्जून केलं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.